खीर थंड झाली वाटीत बसून आली लाडी लाडी खीर मग पुरी जवळ गेली पुरताय पुरताय बघ जरा इकडे माझे म्हणणे ऐक कडे कोण चार शब्द ऐकले तर पुरी टिकटली चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली पक्की होऊन बसली कढईतील पुरी मग कधीच नाही रुसली।